चीनीमंडी.com पॉडकास्ट। कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखावर, गेल्या 24 तासात 67,151 नवे कोरोना रुग्ण। भारतामध्ये कोविड-19 रुग्णांनी 32 लाखाचा आकडा पार केलाय। बुधवारी पुन्हा कोरोना संक्रमणात वाढ दिसून आली। बुधवारी 67,151 नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 24.5 लाखांपेक्षा अधिक आहे। बुधवारी सकाळी दिलेल्या आकड्यांनुसार गेल्या 24 तासात 1,059 लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून 59,449 इतकी झाली आहे। देशामध्ये कोरोना रुग्ण वाढले असून 32,34,475 झाले आहेत, ज्यापैकी 7,07,267 लोकांवर उपचार सुरू आहेत आणि 24,67,759 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत। संक्रमणाच्या एकूण रुग्णांच्या आकड्यात विदेशी नागरिकही सामील आहेत। आकड्यांनुसार रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 76.30% झालाय, तर मृत्यू दरात घट झाली आहे। हा दर 1.84% आहे, तर 21.87% रुग्णांवर उपचार सुरू आहेत। भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार देशभरामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत एकूण 3,76,51,512 नमुन्यांची तपासणी केली गेली आहे, ज्यामध्ये मंगळवारी एका दिवसात 8,23,992 नमुने तपासण्यात आले। आकड्यांनुसार गेल्या 24 तासात ज्या 1,059 लोकांचा मृत्यू झालाय, त्यापैकी 329 लोक महाराष्ट्रातील आहेत। यानंतर कर्नाटकातील 148, तामिळनाडूमधील 107, आंध्र प्रदेशामधील 92, उत्तर प्रदेशातील 72, पश्चिम बंगालचे 58, पंजाबतील 49, गुजरातमधील 20, मध्य प्रदेशातील 19 आणि दिल्ली तसेच झारखंड येथील 17 लोक होते।